नमस्कार, मी राजेश बोलतो आहे इंडिया वन एनटीएम टीमकडून. मी आज तुम्हाला कशी मदत करू शकतो?
राजेश, माझे पैसे आलो नको.
मला सांगते काय झालं आहे ते सांगता का? तुम्हाला काही अडचण आली आहे का? पैसे संबंधित काही समस्या आहे का?
हो, 72 आवर्स झाले, मग पैसे आले नाही.
मला समजते की हे त्रासदायक असू शकते. तुम्हाला तुमच्या व्यवहाराबद्दल काही माहिती द्यावी लागेल. कृपया तुमचा डॉकेट नंबर आहे का तुमच्याकडे?
डॉकेट नंबर नाही आहे माझ्याकडे, मिसप्लेस झालं.
ठीक आहे, समजले. तुमच्याकडे डॉकेट नंबर नाही आहे. मला तुमच्या व्यवहाराची माहिती हवी आहे. कृपया व्यवहाराची रक्कम सांगा.
45,000.
ठीक आहे, समजले. व्यवहाराची रक्कम 45,000 आहे. मला समजले आता. कृपया तुमच्या खाते क्रमांकाचे किंवा कार्ड क्रमांकाचे शेवटचे 4 अंक सांगा.